स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करणार आहोत। प्रार्थना सौभाग्यवती वंदना पाटकर म्हणतील, आपण ती फक्त ऐकायची आहे।
गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। ॐ येवो विठ्ठले भक्तजनवत्सले येवो विठ्ठले भक्तजनवत्सले करुणाकल्लोळे पांडुरंगे करुणा कल्लोळे पांडुरंगे सजल जलद धना सजल जलद धना पीतांबर परिधान सजल जलद धन पीतांबर परिधान ये उद्धरणे केशीराजे उद्धरणे केशीराजे येवो विठ्ठले भक्तजनवत्सले येवो विठ्ठले भक्तजनवत्सले करुणा कल्लोळे पांडुरंगे करुणा कल्लोळे पांडुरंगे नामा म्हणे तू विश्वाची जननी नामा म्हणे तू विश्वाची जननी क्षीराब्धी निवासिनी जगदम्बे क्षीराब्धी निवासिनी जगदम्बे येवो विठ्ठले भक्तजनवत्सले येवो विठ्ठले भक्तजनवत्सले करुणा கல்லோழே பாண்டுரங்கே கருணா கல்லோழே பாண்டுரங்கே பாண்டுரங்கே பாண்டுரங்கே.
एक निवेदन है, सगळ्यांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्यावं. आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस. आपला युवा स्नेहाचा कार्यक्रम तर आहेच आहे, पण त्याचबरोबर आणखीन एक मोठं निमित्त या आनंदाला आहे. ते निमित्त म्हणजे आज परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचा 55वा वर्धापन दिन. कोण पुण्य कोणा गाठी ज्याची आयसीआयसी भेटी. आपण काय पुण्य केलं होतं माहिती नाही. मागच्या जन्मी आपण असं काय पुण्य केलं होतं की ज्यामुळं आपल्याला स्वामी माधवनाथ भेटले, आपल्याला स्वामी मकरंदनाथ भेटले, त्यांनी आपल्याला जवळ केलं, आपलं म्हणलं. जे काय दासबोधात लिहिलेलं आहे, जे काय ज्ञानेश्वरीमध्ये आहे, त्याचा अर्थ जर समजून घ्यायचा झाला तर स्वामीजींच्याकडे यायला लागेल. याचं कारण स्वामीजी म्हणजे त्या मूर्तिमंत अर्थ होऊन राहिलेले आहेत. म्हणून ज्ञान वैराग्य आणि भजन, स्वधर्म कर्म आणि साधन, कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याये मर्यादा यामध्ये एक उणे असे तेने ते विलक्षण दिसे, म्हणून सर्वही विलसे सद्गुरुपासी. अशी सर्वच्या सर्व लक्षणं एका ठिकाणी जिथं आलेली आहेत ते जर ठिकाण कोणतं असेल तर आपले स्वामीजी. स्वामींचे अनेक रूप मनाला भावून जातात. त्यांचा अमानित्वम, त्यांचा अदंबित्वम. कितीतरी प्रसंग असे आठवतात. मला आठवतं की आपला 50वा वर्धापन दिन स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा जो झाला होता त्यावेळेला भजनाचा कार्यक्रम होता. स्वामीजी उत्सव मूर्ती होते, ते पुढे कोचवरती बसलेले होते. तबला लावताना ते जे तबलजी होते त्यांचा हातोडा चुकून पडला आणि खाली पुढे पडला तो. स्वामीजी झटकन उठले, त्यांनी तो हातोडा उचलला आणि त्यांना नेऊन दिला. जणू काय आपण कोणीच नाही. कितीतरी प्रसंग डोळ्यापुढे येतात. मला आठवतं एकदा आपली साफसफाई होती आणि त्यावेळेला अध्यात्म मंगलधामची होती. त्यावेळेला त्यांचं आसन जे होतं तर तिथे एक कडाप्पासारखा ग्रॅनाईट आहे, त्या ग्रॅनाईटवरती एक प्लायवूड टाकलेला होता. त्यावेळेला मनात आलं की याच्यावरती एक छोटीशी चांगली गादी केली तर बसायला बरं होईल, हार्ड आहे खूप. स्वामीजी शेजारी होते, मी त्यांना म्हटलं आपण इथं करायची का गादी. ते म्हणले नको. आणि त्यांनी खालच्या मॅटिंगकडे पाय दाखवला. ते म्हणले मला एवढंच असावं असं वाटतं, जे इतर बसतात ज्याच्यावरती त्या त्याच्यावरती मी बसावं, वेगळं काही मला नसावं. कितीतरी गोष्टी ज्याला पारदर्शकता म्हणतात. आत एक बाहेर एक हा प्रकार नाही. जे आत आहे ते बाहेर आहे. जशी स्वच्छ कात असावी आणि आतलं सगळ्या सगळं बाहेर दिसावं, तसे त्यांचे भाव स्वच्छ दिसतात. परमकृपाळू शिष्याशी सख्यासारखे वागणारे. क्वचित कुठेतरी बघायला मिळतं की शिष्याला सख्यत्वाच्या नात्याने वागवलं जातं. अतिशय दुर्मिळ शिष्याला शिष्यासारखं वागवलं जातं. पण ही जागा अशी की जिथं मित्रासारखं अगदी जवळचा असं वागवलं जातं. स्वामींचं वक्तृत्व खरं म्हणलं तर किती वर्णन करणार हाच एक प्रश्न आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. त्यांचं वक्तृत्व ऐकलं की असं वाटतं की यांना एवढा अभ्यास कधी केला. आज सकाळचंच आज स्वामींनी सांगितलं की भगवद्गीतेमध्ये भगवंत पहिल्या अध्यायात काही बोललेच नाहीत, दुसऱ्या अध्यायात 9व्या श्लोकापासनं अशोच्यान अन्वशोचस्त्वम तिथपासनं बोलायला सुरुवात केली. भगवद्गीता इतक्या वेळा बघितली होती खरं, ऐकली होती खरं, पण हे कधीच जाणवलं नाही की भगवंतानी बोलायला सुरुवातच केलेली नाहीये. भगवद्गीतेतल्या खुणा, साधनेच्या खुणा या जर कुठे कळतात तर त्या स्वामीजींच्याकडनं. या स्वामींचं जीवन बघणं, त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकणं हे एक आनंदाची पर्वणी असते. आपली ही आनंदाची पर्वणी द्विगुणित करण्यासाठी आज आपण सद्भक्त मिलिंददादांच्या बरोबर आज आपण थोडी मोकळी वार्ता ज्याला म्हणता येईल ती करणार आहोत. खरं म्हणलं तर असं ठरलं होतं की मिलिंददादा, पंकजदादा आणि सुनीलदादा तिघांच्याही बरोबर हा कार्यक्रम करावा एकाच वेळेला. पण नंतर जेव्हा सुरुवात केली तेव्हा कळलं की हा जो वेळ आहे हा वेळ एकाला पुरता पुरता अवघड आहे, तिघांना आता शक्यच नाहीये. त्यामुळे मग असं ठरवलं की यावर्षी आपण मिलिंददादांच्याकडनं ऐकूया, पुढच्या वर्षी पंकजदादा आणि त्याच्या पुढच्या वर्षी सुनीलदादांच्याकडनं ऐकूया. मिलिंददादांचं वर्णन, मिलिंददादांचा जो स्वामींचा सहवास आहे हा खूप वर्षांचा आहे, जवळपास 30 वर्षांचा. एक मित्र, सखा, एक अत्यंत अंतरंग स्नेही असे तर मिलिंददादा आहेतच आहेत. पण त्यांचं जर वर्णन करायचं झालं तर दोन विरुद्ध गुण एका ठिकाणी कसे राहू शकतात. एक व्यक्ती चिकित्सक असू शकते आणि अत्यंतिक भावपूर्ण असू शकते. मिलिंददादांच्याकडे बघितलं की कळतं, एखादी व्यक्ती बुद्धिमान असू शकते आणि शरणागती असू शकते. त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं, ते म्हणतात बास बास बास, जास्त बोलू नका,
आपण कुठला माझा
नाईलाज आहे. आता मिलिंददादांच्याकडनं पहिल्यांदा मला असा नेहमी प्रश्न की जो आपण प्रत्येक जण विचारतो दुसऱ्या साधकांना की स्वामीजींची तुझी भेट झाली कशी,
स्वामीजींची आणि माझी. मला असं आठवतं की 1979 साली पहिल्यांदा भेट झाली. त्यावेळेला आम्ही महाविद्यालयात शिकत होतो आणि तिथे आम्हाला एक शिक्षक होते, त्यांचं नाव मिलिंद वाटवे. तर त्या मिलिंद वाटव्यांच्या आग्रहाखातर एका रविवारी मी तुळशीबागेमध्ये पहिल्या मजल्यावर एक दवाखाना होता डॉक्टर सुषमाताई वाटवे यांचा. त्या दवाखान्यामध्ये एक केंद्र चालायचं. केंद्र म्हणजे काय असतं याची सुद्धा मला तेव्हा कल्पना नव्हती, पण केंद्र चालायचं त्या केंद्राला म्हणून मी तिथे गेलो. तो ऑगस्ट महिन्यातला रविवार असेल. तो ऑगस्ट महिन्यातला कुठला तरी रविवार होता, मला तारीख निश्चित आठवत नाही. तेव्हा मी प्रथम त्या केंद्रात गेलो तर तिथे 5-6 युवक जमलेले होते. त्याच्यातले बरेचसे युवक अजूनही माझ्या खूप निकटच्या परिचयामधले आहेत. त्याच्यामध्ये सद्भक्त राजीव भवाळकर होते, सद्भक्त विजय कुलकर्णी होते, त्याच्यानंतर सुगंध देसाई म्हणून एक साधक आपल्या इथे मधून अधून येतात ते होते. असे 4-5 साधक तिथे जमलेले होते आणि त्यांच्यातच मकरंदनाथांची, म्हणजे त्यावेळेला मकरंद वझे अशी माझ्याशी ओळख करून देण्यात आली. त्यांचा माझा परिचय झाला.
त्यावेळेला मिलिंददादा जे होते ते नॅशनल प्लेअर होते, कबड्डीचे नॅशनल प्लेअर ते होते.
तू कोणासाठी आपण
प्रश्न विचारून दे बाकीचे. म्हणजे त्यांची जनसंपर्क जो होता तुमचा त्यावेळेला बराच होता, तर स्वामीजींच्या मध्ये काय विशेष असं त्यावेळेला वाटलं?
त्या केंद्रात मी जेव्हा प्रथम गेलो तर त्या केंद्रातलं वातावरण मला खूप आवडलं. अगदी साधं मोकळं असं वातावरण होतं. 5-6 जण एकत्र जमलेले होते आणि तिथे प्रार्थना झाली. प्रार्थनेनंतर तिथे निरूपण झालं. त्या दिवशीचं जे पहिल्या दिवशी मी निरूपण ऐकलं ते मिलिंद वाटवे यांचं ऐकलं. मिलिंद वाटवे हा उत्तम वक्ता होता, तो आम्हाला शिक्षकच होता, त्यामुळे मला त्याचं चांगलं बोलतो ते माहितीच होतं. मग त्याच्यानंतर तिथे बाकीचे कार्यक्रम झाले. त्याच्यामध्ये स्वामीजींचं एक प्रवचन वाचलं. मला वाटतं त्या दिवशी सद्भक्त राजीव भवाळकर यांनी स्वामीजींचं प्रवचन वाचलं. स्वामीजींचं जे ज्ञानेश्वरी ज्ञान किरणे हा जो ग्रंथ आहे त्याच्यातलं प्रवचन वाचलं आणि मग नाम झालं. त्या नामानंतर ध्यान झालं आणि मग आरत्या झाल्या. तर ती आरती म्हणत असताना मला या सगळ्या मंडळींची अजून एका वेगळ्या पद्धतीने ओळख अशी झाली की त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांची आरती होती, स्वरूपानंदांची आरती होती आणि स्वामी माधवनाथ यांची आरती होती. आणि स्वामी माधवनाथ यांची आरती म्हणत होते ह्या कल्पनेनेच मी थोडासा आश्चर्यचकित झालो, कारण मला माहिती होतं की ते आहेत. आणि माझी समजूत अशी होती की ज्या व्यक्ती दिवंगत होऊन पुष्कळ वर्ष युग लोटलेली असतात त्यांचीच फक्त आरती म्हणायची असते. त्यामुळे मी त्या गोष्टीने आश्चर्यचकित झालो. पण ती आरती म्हणत असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला खूप अजून आश्चर्यात पाडणारे होते. आणि त्यात विशेषत्वानी मकरंदनाथांच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते त्यावेळेला, तर मला असं वाटलं की आपल्या पुढे नेहमी असणारी व्यक्ती आणि त्यांची आरती म्हणत असताना एवढे भावविभोर कसं काय मनुष्य होऊ शकतो ह्याने मी खूपच आश्चर्यचकित झालो खरं म्हणजे. आणि ती त्यांची माझी पहिली भेट आणि मला लक्षात आलं की त्यांच्यामध्ये हा एक भाव स्वामी माधवनाथांविषयीचा, म्हणजे मी तेव्हा त्यांना बाळासाहेब वाकडे म्हणत होतो आणि बहुतेक सगळेजण बाळासाहेब वाकडेच त्यावेळेला त्यांना म्हणत होते. तर त्यांच्याविषयीचा त्यांचा भाव असा आहे हे मला पहिल्यांदी लक्षात आलं. आणि मग जेव्हा जेव्हा ते बोलत असत, दुसऱ्या रविवारी मकरंदनाथांचं तिथे निरूपण झालं. दर रविवारी एक एक जण आलटून पालटून दासबोधावर निरूपण करायचा, तसं त्यांचं झालं. तर ते निरूपण ऐकताना सुद्धा मी खूप भारावून गेलो. निरूपणाची त्यांची शैली, त्याच्यामध्ये असलेली रुजुता आणि त्याच्यामध्ये असलेला संतांविषयीचा आणि सद्गुरूंविषयीचा भाव, ह्या तीन चार गोष्टी मला हृदयाला स्पर्श करून गेल्या. हे मला खरं म्हणजे विशेषत्वाने त्यावेळेला लक्षात आलं.
स्वामीजींचं जे प्रेम होतं मकरंदनाथांच्या बाबत, जे मलाही आठवतं असं की स्वामीजींचं एक विशेष लक्ष म्हणा किंवा विशेष प्रेम म्हणा असं मकरंदनाथांवरच जाणवत असे, तर तुलाही ते जाणवलं का त्यावेळेला? किंवा
मला खरं सांगायचं म्हणजे स्वामीजींचं मकरंदनाथांवरचं जे प्रेम आहे त्यापेक्षा सुद्धा मकरंदनाथांचं स्वामींवर जे प्रेम होतं ते जास्त लवकरच जाणवलं, म्हणजे लगेचच जाणवलं असं म्हटलं तरी चालेल. त्यांच्याबद्दल बोलत असताना सुद्धा त्यांचा चेहरा बदलत असे स्वामींबद्दल. आणि आम्ही मी तेव्हा त्यांच्या दुकानात वगैरे गेलेलो नव्हतो. आम्ही ऑगस्टमध्ये मी त्या केंद्रात जायला लागलो. त्याच्यानंतर दुसऱ्या रविवारपासून बाकीचे माझे मित्र पंकजदादा, शशांक आणि सुनील दादा असे सुद्धा यायला लागले. आणि असे तीन चार रविवार गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यातल्या कुठल्या तरी रविवारी आम्हाला मिलिंदनी सांगितलं की आज आपल्याला स्वामींनी दुकानात बोलवलं केंद्र झाल्यानंतर. म्हणून आम्ही स्वामीजींचं जे ब्युटी क्लॉथ स्टोअर दुकान आहे टिळक स्मारक ते पेरोगेट या रस्त्यावर होतं त्या दुकानामध्ये गेलो. त्या दुकानामध्ये गेल्यानंतर सगळ्यांनी स्वामीजींना नमस्कार केला. तेव्हा परत एकदा मला नवीन धक्का बसला की स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवून सगळ्यांनी नमस्कार केला. मी आतापर्यंत असं पायावर डोकं ठेवून नमस्कार करताना कोणाला बघितलं नव्हतं. त्यांनी स्वामीजींच्या पायावर डोकं ठेवलं सर्वांनी. आणि जेव्हा मी मकरंदकडे मकरंद वझेंकडे बघितलं ज्यावेळेला, तर तेव्हा त्या भावाने मी वाहून गेलो अक्षरशः. अशा रीतीने त्यांनी स्वामीजींच्या चरणांवर मस्तक ठेवलं आणि इतका लीनता त्या भावामध्ये होती की मी ते शब्दांमध्ये नाही वर्णन करू शकत. आणि हे पहिल्यांदी मला असं नमस्कार करताना जे त्यांचं दर्शन झालं तसा नमस्कार मी शेवटपर्यंत बघितला. म्हणजे मला थोडं पुढे जाऊन सांगतो की नंतर आम्ही एकमेकांना असं दाखवायचो की कांचनताई आणि हे मकरंदनाथ हे जेव्हा नमस्कार करायचे तेव्हा आम्ही थोडेसे बाजूला उभे राहून हे नमस्कार कसे करतात ते बघायला लागलो. आमच्यामध्ये आम्ही चर्चा करायचो की हे नमस्कार कसं करतात बघ. खूपच भाव, खूपच लीनता अशी त्याच्यामध्ये व्यक्त व्हायची. कुठलाही शब्द उच्चारला जायचा नाही, परंतु त्याच्यामध्ये ती लीनता व्यक्त व्हायची. हे त्या वयातली गोष्ट मी सांगतो, म्हणजे हे 1979-1980 साल म्हणजे मकरंदनाथांचं त्यावेळेला अगदी 77 साली ते स्वामीजींकडे यायला लागलेले होते. म्हणजे ते साधारणपणे 22-23 वर्षाचे असे होते. तर त्यावेळेचा त्यांचा भाव हा कायमचा लक्षात राहण्यासारखा होता. हे मला अगदी पहिल्यांदी जे माझ्या अंतःकरणाला स्पर्श करून गेलं ते हे.
त्यानंतर मलाही जे आठवत असं थोडंफार की त्याला स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ होतं आणि नंतर स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची त्याला स्थापना झाली. अर्थात त्याला मी खूप लहान होतो, मला काही कळायचं नाही, पण त्याला बऱ्याच चर्चा अशा होत होत्या. मला एक असं आठवतं की अंबुताई गदऱ्यांचं जे जिथं स्वामींचं प्रवचन व्हायचं त्याच्या बाहेरही एकदा स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ हे नाव द्यायचं का द्यायचं नाही का काय द्यायचं याच्यावरती बरीच चर्चा झाली होती. तर हे जे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ जे आहे की ज्याला आता जवळजवळ 33 वर्ष होतील, तर त्याची स्थापना कशी काय झाली, सुरुवात कशी झाली याची?
स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची ह्या नावानी सुरुवात खूप नंतर झाली. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ ह्या नावानी विश्वस्त संस्था अस्तित्वात यायला पुष्कळ वर्ष लागली, पण त्याच्या आधी याची भावनिक सुरुवात ही 1978 साली झाली होती. 1978 साली मी पण तेव्हा स्वामीजींकडे जायचो होतो, तेव्हा स्वामीजींनी कडे येणारी जी मुलं आणि मुली होती तर त्यांच्यामध्ये असं ठरलं की आपण एकत्रित बसायला सुरुवात करूया. आपण हे त्यावेळेला स्वामीजींची प्रवचनं रोज असायची. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल की भागेश्वर निवासमध्ये एक सोमवार वगळता मंगळवार ते रविवार, त्यात मंगळवार ते शनिवार रोज ज्ञानेश्वरीवर प्रवचन असायचं आणि रविवारी दुसरा कुठला तरी विषय असायचा, कधी नारदीय भक्तीसूत्र असायची किंवा संजीवनी गाथा असायची आणि आरत्या वगैरे व्हायच्या, असा तो वेगळा कार्यक्रम असायचा. पण मंगळवार ते शनिवार रोज स्वामीजींचं प्रवचन व्हायचं. तर तिथे जे जमा होणारे जे मुलं मुली होते, कमी होते, 7-8-10 मुलं मुली होते सगळे मिळून, 15 असतील जास्तीत जास्त, तर त्यांच्यातल्या मुलांनी वेगळं आणि मुलींनी वेगळं असं त्यावेळेला बसायचं ठरलं. आणि बसून काय करायचं, तर स्वामीजींची अशी इच्छा असायची की बसून तुम्ही काही निरूपण, प्रवचनाचं वाचन, नाम ध्यान, आत्ता सुद्धा आपली केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी जशी होतात त्याच धर्तीची, तशीच स्वामींची कल्पना होती, तसं तुम्ही केंद्र करा. ही सुरुवात झाली 78 साली. ती खरं म्हणजे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची स्थापना, पण त्याला नाव तेव्हा देण्यात आलेलं नव्हतं. केंद्र, मुलांचं केंद्र असं त्याचं त्यावेळेला नाव होतं. आणि मला असं आठवतं की साधारणपणे 82 किंवा 83 साली पहिल्यांदी ह्या इथे येणारी जी मुलं होती की जी नोकरीला लागलेली होती आपल्या केंद्रामध्ये, आम्ही शिकत होतो त्यावेळेला, पण मला आठवतंय की मकरंदनाथ होते, मिलिंद वाटवे होते, त्याच्यानंतर वासुदेव क्षीरसागर म्हणून आमचे एक शिक्षक होते ते होते, शेखर परांजपे होता, अजून तिघं खापर्डे होता. अशा 4-5 जणांनी असं ठरवलं की आपण एक स्वामीजींचं प्रश्नोत्तरांचं एक पुस्तक काढूया, स्वामीजींना प्रश्न विचारू आणि त्याची उत्तरं स्वामींना स्वामी देतील त्याचं आपण एक पुस्तक काढूया. तर ते पुस्तक काढायचं असं ठरलं तर त्याच्या आधीपर्यंत सगळं स्वरूपानंद ज्ञानेश्वरी, स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ ह्याच्यातर्फे प्रकाशनं व्हायची. स्वामीजींच्या प्रवचनांचं किंवा ज्ञानेश्वर दर्शन हे जे पुस्तक आहे, ज्ञान किरणे जे आहे, ही सगळी पुस्तकं त्या मंडळाच्या मार्फत होत होती. पण हे मुलांनी असं ठरवलं की आपण मंडळाचा कुठलाही संबंध न ठेवता आपण एका वेगळ्या पद्धतीने ते पुस्तक प्रकाशित करूया. तेव्हा यांनी हे नोकरी करणारे होते आणि आम्ही बेकार होतो, म्हणजे शिकत होतो, त्यामुळे त्यांनी नोकरी करणाऱ्यांनी 5-5 रुपये त्यावेळेला वर्गणी काढली. त्यावेळेला 500 रुपये असं कुठलं तरी एक पुस्तक छापायला देणं हे सुद्धा अवघड होतं, कारण तेव्हा पगार 750-800 वगैरे असे पगार असायचे त्यावेळेला बँकेत वगैरे सगळी सर्व ठिकाणी. तर त्यांनी 500 रुपये काढले आणि त्या 500 रुपयातून पुस्तक काढायचं असं ठरवलं. आता ते पुस्तक काढायचं तर स्वामी म्हणले की मी असे तुम्ही मला प्रश्न लिहून दिले मी त्याला उत्तरं लिहून देईन असं नाही होणार, तुम्ही एखादा कार्यक्रम ठरवा त्याच्यामध्ये मला प्रश्न विचारा आणि मी त्याची उत्तरं देतो आणि मग ते उत्तरं तुम्ही टेप करून घ्या, ती लिहा आणि तिचं पुस्तक काढा. मग असं त्याच्यानंतरचा लगेच एक असा प्रसंग होता की मकरंदनाथांची बहीण मीनाताई ही त्यावेळेला रविवार पेठेत राहत होती, तिच्या घरी स्वामीजींची पाद्यपूजा ठरली होती. तर स्वामीजी म्हटले तुम्ही तिथे या सगळे आणि मला प्रश्न विचारा. तर ते गुरु शिष्यांची गोठी हे पुस्तक अजूनही आपण बघतो, त्या गुरु शिष्यांची गोठीतले सगळे प्रश्न तुम्ही विचारा, म्हणजे मकरंदनाथांनी सगळे काढले ते प्रश्न आणि तेच स्वामीजींना तिथे विचारले आणि स्वामीजींनी त्याची पाठोपाठ उत्तरं दिली. ते सगळं टेप केलं आणि त्याच्यावर ते पुस्तक झालं. ते पुस्तक छापताना कुठल्या नावाने छापायचं, असा एक प्रश्न उपस्थित झाला. मग असं ठरलं की स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ ह्या नावाने ते पुस्तक काढायचं. त्यात सुद्धा याला नाव स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ द्यावं का न द्यावं याच्यावर आमच्यामध्ये बरीच चर्चा झाल्याचे मला आठवते. मला असं वाटत होतं की स्वामींच्या नावाने असं काढण्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी, जसं जीवन विकास वगैरे अशी काय काय अशी नावं असतात, तर अशा नावाचं काहीतरी मंडळ स्थापन करूयात. पण मला त्यावेळेला सुद्धा आठवतंय की मकरंदनाथ आम्हाला सगळ्यांनाच म्हणले की आपण स्वामीजींकडे जातो, स्वामीजी जे सांगतात ते आपण ऐकतो, स्वामीजी जसं सांगतात तशी आपण साधना करतो, बाहेर आपण जेव्हा केंद्रात जेव्हा आपण बोलतो तेव्हा स्वामीजींनी जे सांगितलेलं असतं तेच आपण बोलतो, आपण जे काम करतो आहोत त्याला स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ असं नाव नाही द्यायचं तर दुसरं काय बरं द्यायचं? तर ह्याला काही उत्तर मला देता आलं नाही. आणि मग स्वामींकडे गेलो आणि स्वामींना सांगितलं की असं असं चाललं, तर स्वामींना सुद्धा ते नाव एकदम प्रसिद्ध पडलं. कधी कधी असं वाटतं की ही जरा संकुचितता तर नव्हती ना, पण मला नंतर असं लक्षात आलं की हेच योग्य नाव होतं. कारण स्वामीजी जे सांगत होते, स्वामीजींचा जो बोध होता त्याचा प्रसार बाहेर करायचा, आपल्या स्वतःमध्ये त्याचा प्रचार प्रसार पहिल्यांदा करायचा आणि जर का जमलं तर तो बाहेर करायचा, अशा कल्पनेनी सुरू झालेलं मंडळ म्हणून स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ. आणि ते नाव झालं. मग त्याचं पुढे पहिल्यांदा प्रायव्हेट ट्रस्ट व पुढे पब्लिक ट्रस्ट अशी बरीच स्थित्यंतरं त्याच्यामध्ये झाली, पण स्थापना अशा पद्धतीने झाली.
त्यावेळेपासून एक लक्षात जे येतं की स्वामीजींच्याकडे एक अघोषित नेतृत्व ज्याला म्हणतात, कोणी सांगितलं असं नव्हतं की ते आमचे नेते आहेत किंवा त्यांना तुम्ही विचारून करा किंवा त्यांना जे काय लिहिलेलं आहे ते त्यांना दाखवत जा असं कधी कोणी सांगितलेलं नव्हतं. पण ज्याला एक नेतृत्व ज्याला म्हणता येईल ते सहजच त्यांच्याकडे होतं. तर ते कसं काय आलं असं तुला वाटतं किंवा काय प्रक्रियेतनं ते आलं असं?
हा खरंच खूप छान प्रश्न आहे. मकरंदनाथांचं व्यक्तिमत्वाचं असं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्या ठिकाणी स्वामीजींविषयी कमालीची रुजुता होती, स्वामीजींच्या विषयी कमालीचं समर्पण होतं आणि त्या समर्पणाविषयी चर्चा नव्हती. अबोलपणे झालेलं समर्पण जसं असतं तसं त्यांचं समर्पण त्याच्यामध्ये होतं. दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती की स्वामीजींकडे आल्यानंतर आपण स्वामीजींच्या चरणांशी लीन व्हायचं आणि स्वामीजी सांगतील त्यांना अभिप्रेत असेल तशी साधना करायची आणि तसं आपलं जीवन घडवायचं. यापेक्षा तिसरी कुठली इच्छा त्यांच्या अंतःकरणात नव्हती, कधीच नव्हती. आणि ती बरोबरचे जे असायचे त्यांच्याबरोबर बोलताना सुद्धा ती सहजपणे व्यक्त व्हायची. आता मघाजीचा प्रश्न विचारला होता स्वामीजींचं प्रेम मकरंदनाथांवर कधी जाणवलं वगैरे, तर ते ह्याच्यातनं लक्षात यायला लागलं की स्वामीजींना सुद्धा मकरंदनाथांवर अधिकाधिक विश्वास टाकावा असं अगदी सुरुवातीपासून वाटायला लागलं होतं. म्हणजे स्वामीजींचं दुकान होतं 1981 सालापर्यंत, तेव्हापासूनच त्यांना असं लक्षात यायला लागलं होतं की मकरंदवर आपण विश्वास टाकूया, त्याला काय काही कामं देऊया. म्हणून त्यांनी मकरंदनाथांकडे कामं सोपवायला त्यावेळेला सुरुवात केली. ती कामं कशी असायची? तर उत्सव असतो, स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचा त्यावेळेला मे महिन्यात उत्सव व्हायचा, तर त्या उत्सवाचं सगळं नियोजन करणे. नियोजन म्हणजे कार्यक्रम ठरवण्यापासून, त्या कार्यक्रमात बोलण्यापासून, ते कार्यक्रमाचं सामान आहे त्याची नेआण करणे, झाडलोट करणे, सगळं पुस्तक विक्री करणे, चपला नीट लावून घेणे, सगळं सगळं मिळून ज्याला आपण नियोजन म्हणतो ते सगळं नियोजन त्यांनी मकरंदनाथांकडे सोपवायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक गृहित धरलेली गोष्ट होती की ह्याला आपण सोपवलं तर हा सगळ्यांना त्याच्यामध्ये अंतर्भूत करेल. मकरंदकडे आपण दिलं तर मग आता ह्याला बोलून सांग, त्याला बोलून सांग असं सांगण्याची गरज नाही, हे सुद्धा स्वामींना लक्षात आलेलं होतं. आणि जेव्हा एकत्रित काम करायची वेळ यायची तेव्हा सुद्धा मकरंदनी, वेळ संपली का काय घंटा वाजली?
अजून नाही, संपल्यावर सांगतो.
काम करायची जेव्हा वेळ यायची तेव्हा काम करत असताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि आपण काम करूया असा त्यांचा भाव कधी नव्हता. म्हणजे खूप मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले आणि तसेच ते शेवटपर्यंत टिकवले. नेतृत्व त्यामुळे स्वाभाविकतेने त्यांच्याकडे आलं. नेतृत्व येताना नुसतं काम धडाडीने करतो असाच विषय नसावा स्वामीजींच्या मनामध्ये. त्या व्यक्तीची वैचारिक तयारी किती आहे, त्याचं समर्पण किती आहे, त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे, या सगळ्यांवर स्वामीजींचं लक्ष होतंच, निश्चितच होतं. आणि त्याच्यातून मकरंदनाथांकडे हळूहळू सगळी कामं सोपवायला त्यांनी सुरुवात केली. आणि काय स्वामीजींचीच कृपा म्हणू किंवा काय त्यावेळची एक लीला म्हणू, पण ती अशी होती की आम्ही तिथे काम करणारे जे सगळे होतो, तर आम्हाला सुद्धा हे असंच लक्षात आलं की हे अघोषित नेतृत्व, असं तो शब्द वापरला असतो अगदी योग्य, की हे अघोषित नेतृत्व त्यांच्याकडे आपण द्यावं असं आम्हाला सुद्धा वाटलं. म्हणजे निरूपण करायचं असेल केंद्रात 10 मिनिटं, 5 मिनिटं, साडे स्वामींच्या वेळा असा असायचं की 7 मिनिटं बोल, 8 मिनिटं बोल, असं ते सांगायचे. तर ते 8 मिनिटं सुद्धा काय बोलायचं, 8 मिनिटं म्हणजे कधी सरणारी 8 मिनिटं असं तेव्हा वाटायचं. तर ते सगळ्या निरूपणाची तयारी आम्ही मकरनाथांकडून करून घ्यायचो. आपण काय ठरवलेलं आहे, त्यांना काय अभिप्रेत आहे, असं करून आम्ही ते सगळं निरूपण तयार करायचो आणि मग तिथे जाऊन ते घडघडा घडघडा बोलून दाखवायचं, असं त्यावेळेचं होतं. त्यामुळे नुसतं कामच असं नव्हे, तर एकूणच जी विचारांची बैठक आहे किंवा एकूण जी साधनेची दृष्टी आहे, या सगळ्यामुळेच त्यांच्याकडे अघोषित नेतृत्व आमच्या सगळ्यांचं गेलं असं म्हणायला काही हरकत नाही.
मला एक प्रसंग आठवतो की त्यावेळेला आम्हाला जायचं होतं आळंदीला आणि घरचे सोडायला तयार नव्हते मला. मग आता घरच्यांना सांगायला कोण की आळंदीला जायचंय, तिथे काय करायचं. मी मकरंदनाथांना म्हणलं की घरी येऊन माझ्या आईवडिलांना सांगाल का की आळंदीला जायचंय म्हणून. ते त्यावेळेला घरी आलेले मला आठवत आहेत आणि त्यांनी आईवडिलांना सांगितलं, आईवडिलांना ते पटलं आणि त्यांनी मला सोडलं आळंदीला. स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ ते स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ हा एक मोठा असा प्रवास म्हणता येईल. त्यावेळेला स्वामी स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळामध्ये ज्येष्ठ कार्यकर्ते, वयोवृद्ध असे कार्यकर्ते होते, तर स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळामध्ये अत्यंत तरुण, हिशीतले तरुण असे होते. ही जी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाची वाढ आणि त्याची स्थापना सुद्धा ही अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने अशी झालेली दिसती. याच्यामध्ये एक स्वामी मकरनाथांचं एक संघटना कौशल्य किंवा संघटना चातुर्य हे एक असामान्य असं दिसतं, कारण प्रत्यक्ष स्वामी माधवनाथांचं प्रत्यक्ष कामामध्ये असं लक्ष क्वचित असायचं, लक्ष असायचं मकरनाथांचं. तर हे जे संघटना चातुर्य जे आहे ते तुला कसं जाणवलं?
स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ म्हणजे स्वामीजींकडे जे सुरुवातीपासून प्रवचनाला येणारे जे साधक होते स्वामी माधवनाथांकडे, तर त्यांनी एकत्रित येऊन एक अस्थायी अशी एक संस्था निर्माण केलेली होती. त्याला कुठलाही कायदेशीर आकृतीबंध नव्हता. दोघांच्या नावावर एक जॉईंट अकाउंट उघडलेलं होतं आणि काय जे काहीतरी 5 रुपये वगैरे अशी काहीतरी का वर्षाची 20 रुपये वगैरे अशी काहीतरी वर्गणी त्यावेळेला घ्यायचे, ऐच्छिक वर्गणी, आणि त्याच्यातून ते उत्सव वगैरे सगळे साजरे करत होते. स्वामी माधवनाथांचं एक वैशिष्ट्य मला ह्याच्यातून असं जाणवतं की ते समोर येणारा जो समुदाय होता त्या समुदायाचे भाव ओळखून तेवढ्याच प्रमाणात त्या कामाची व्याप्ती वाढवायचे. त्यावेळेला जी येणारी मंडळी होती, तर त्या मंडळींचं साधारणपणे कितपत त्यांना आवड आहे, कितपत त्यांचं समर्पण आहे हे बघून त्यांनी एक छोटंसं केंद्र स्थापन केलं होतं आणि त्याचा फक्त वर्धापन दिन उत्सव व्हायचा. आणि कधीकधी गोंदवलं म्हणा, पंढरपूर म्हणा, किंवा पावस म्हणा, किंवा सज्जनगड आळंदी अशा आनंद यात्रा व्हायच्या. याच्या पलीकडे त्या संस्थेला काही आणि पुस्तकं 1-2 त्यांनी छापली होती. याच्या पलीकडे त्याला काही विशेष स्वामीजींनी जास्त भर दिला नाही. पुढे स्वामीजींकडे तरुण मंडळी यायला लागली, त्यांना मकरनाथांसारखे काही अगदी धुरेचे कार्यकर्ते आपण जसं म्हणू शकतो असे धुरेचे कार्यकर्ते लक्षात आले. आणि मग त्यांना असं जाणवलं की काम जसं वाढतं आहे तसं त्या कामाला एका संस्थेच्या माध्यमातून निर्माण करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं की आपण एक आता तुमचं हे जे युवा केंद्र आहे त्या युवा केंद्राचंच आपण एक ट्रस्ट स्थापन करूया, स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ याचा एक ट्रस्ट स्थापन करूया. आणि तसा तो पहिल्यांदा स्थापन झाला. त्या ट्रस्टची सुद्धा मला गंमत आठवते की त्या ट्रस्टमध्ये कोणाला घ्यायचं म्हणून स्वामींनी मकरंदला सांगितलं होतं की तू जरा नावं काढून आण माझ्यासाठी, आपण मग त्या नावांमधनं ठरवू. तर त्यावेळेला येणारे जे सगळे ज्येष्ठ साधक होते त्या सगळ्यांचं नावं घातली, डॉक्टर आपटे, भैयासाहेब जोशी वगैरे असे खूप चांगले चांगले साधक त्यावेळेला स्वामीजींकडे येत होते आणि सगळे वयोवृद्ध परिपक्व अशी मंडळी होती. तर त्या सगळ्यांची नावं घेऊन मकरंदनाथ तिकडे स्वामींकडे गेले. त्यांनी ते बघितलं, ते म्हटले अरे ही कुठली नावं काढली, तुमची नावं कुठे त्याच्यामध्ये, मला याच्यात तू पाहिजे, मला याच्यात तारावती पाहिजे, मला याच्यात अजून शिंदे पाहिजेत, अशी मला नावं पाहिजेत, ही सगळी हे चांगलेच साधक आहेत सगळे, हे मोठे आहेत पण तरुण पाहिजेत मला. स्वामीजींना समोरची दृष्टी दिसत होती. ते म्हटले की हे काम पुढे 50 वर्ष नको का चालायला, ज्यांची वय आत्ता 60-70 आहेत त्यांना मी घेऊन करू काय. ही दृष्टी जी स्वामीजींची होती त्याच्यानुसार त्यांनी मग सगळी नावं बदलली. त्यांना प्रपोज केलेली जी नावं होती ती सगळी बदलली आणि त्याच्यामध्ये त्यांनी ह्या सगळ्यांना मी आता सांगितलेली जी नावं आहेत त्या सगळ्यांना त्यांनी स्वामींनी विश्वस्त केलं. आणि ते विश्वस्त संस्था झाल्यानंतर थोडासा एक आपण म्हणतो तसं थोडंसं घर्षण सुद्धा त्याच्यामध्ये झालंच. जुन्या मंडळींना असं वाटायला लागलं की हे आता काय नवीन काढलं स्वामींनी, पण स्वामींपुढे कोणाची बोलायची हिंमत नव्हती. मग त्यांनी कुजबुजीच्या स्वरूपात थोडाफार असा नेहमी अशीच पद्धत असते, समोर बोलता आलं नाही तर कुजबूज सुरू होते. तर तसं करायचा प्रयत्न केला पण स्वामींनी ते काय कशालाच काही जुमानलं नाही. आणि स्वामींनी जुमानलं नाही एका बाजूनी, आणि दुसऱ्या बाजूनी त्याचं संघटन खूप उत्तम व्हायला लागलं. स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ हे मुलांचं केंद्र असं न राहता केंद्राची सगळीच कामं समाविष्ट करेल अशी एक जबाबदार संस्था म्हणून स्वामींच्या मनात जी होती तशी ती उदयाला यायला लागली. आणि त्याच्यामध्ये मात्र मकरंदनाथांच्या नेतृत्वाचा खूप मोठा गुण लक्षात आला.
एखादा काही प्रसंग असा तुला आठवतोय का की त्यांचं संघटना कौशल्य म्हणा किंवा लोकांना बरोबर घेऊन जाणं हा जो होता?
मला खूप प्रसंग आठवतात, आपली वेळ संपली कारण हे तू पुढे ठेवलंस त्याच्यावर मी ओळखलं.
अजून वेळ
आहे
मी सांगेल.
मकरंदनाथांचं एक वैशिष्ट्य असं होतं की जेव्हा एखादं काम करायचं असं ठरायचं की एक उत्सव करायचा आहे तर तो उत्सव मी सगळा उत्सव ठरवतो आणि गजानन तू हे कर, अमुक तू हे कर, तमुक तू हे कर असं नाही करायचं. ते म्हणायचं की चल आपण जरा बसूया सगळे मिळून आणि आपण हा उत्सव कसा करायचा हे ठरव. एखादं काम करायचं असेल तर त्या कामाची आपल्या पुढे सगळी योजना तयार पाहिजे. ते व्हिज्युअलाइज करणं आपण जे म्हणतो ते व्हिज्युअलाइज झालं पाहिजे, त्याचं दर्शन आधीच घेतलं पाहिजे. अनुदर्शन एखाद्या कार्यक्रमाचं जे घेणं आहे ते घ्यायला लावायचे. ते म्हणायचे काय काय कार्यक्रम, मग पहिली प्रार्थना, मग प्रार्थना कोण म्हणेल ठरवा, प्रार्थनेला किती वेळ ठरवा. कारण स्वामीजींचा स्वभाव त्यांना माहिती होता. स्वामीजींना प्रत्येक गोष्ट काटेकोरपणेच पाळलेली आवडायची. स्वामीजींचा कटाक्ष असा असायचा की 7 वाजता कार्यक्रम सुरू झाला तर तो 7 काटा जेव्हा येतो तेव्हा तो कार्यक्रम तिथे सुरू झालेला दिसला पाहिजे. आणि प्रार्थनेला तुम्ही जर का 4 मिनिटं दिली असतील तर ती 4.5 मिनिटं प्रार्थना नको चालायला. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वेळेवर झालीच पाहिजे असा स्वामीजींचा कटाक्ष होता. त्यामुळे ते म्हणायचे मग असा आपण सगळा तो कार्यक्रम तयार करू. तो कार्यक्रम तयार झाला की तो कार्यक्रम कुठे करायचा स्वामीजींना विचारायचं. त्यांनी सांगितलं की हुजूरबागेमध्ये करा, तर हुजूरबागेमध्ये जाऊन तिथे काय काय करायला लागतं कार्यक्रम घेण्यासाठी, कोणाला सांगायचं कोणाला नाही सांगायचं हे सगळं करायचं. त्याच्यानंतर तो कार्यक्रम किती वाजता होणार ते ठरवायचं, त्या कार्यक्रमात कोण बोलणार प्रार्थनेपासून शेवटपर्यंत, स्वामीजींच्या प्रवचनाला किती वेळ द्यायचा शेवटी, मध्ये काय काय कार्यक्रम, हे सगळं आधी ठरवायचं. आणि हे सगळं आपण ठरवूया असं म्हणायचं आणि सगळे मिळून ते ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे नेतृत्वाचा गुण तू मगासपासून जे म्हणतो आहे तो ह्याच्यातनं उघड होतो की मी एकटा करीन असं त्यांनी कधीच आतापर्यंत केलं नाही. म्हणजे ह्या क्षणापर्यंत मी बघतो की आपण करूया का असंच मी कधी त्यांनी पुढे आणलाच नाही. आपण ह्याला त्यांनी खूप महत्व दिलं. जेव्हा समूहात आपण काम करत असतो तेव्हा समूहातल्या प्रत्येकाला काही ना काही एक कार्याची दृष्टी असतेच, काही ना काही एक कार्याची बुद्धी असतेच. त्या सगळ्याचा योग्य प्रकारे वापर कसा करून घ्यायचा ते त्यांना खूप उत्तम असं लाभलेलं कौशल्य होतं असं मला वाटतं. आणि त्यामुळे मग त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तो कार्यक्रम खूप अखीव रेखीव व्हायला लागला. मला आठवतं 1980 सालचा जो वर्धापन दिन झाला तेव्हापासून पुढचे सगळे जे वर्धापन दिन झाले स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळाचे त्याला मी होतोच. तर त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये दिवसेंदिवस सुसूत्रता यायला लागली. त्या प्रत्येक सुसूत्रतेमागे कार्यक्रमाचं नियोजन आणि त्या कार्यक्रमाचा दर्जा, कार्यक्रमाचं नियोजन केल्यानंतर त्या कार्यक्रमात जे बोलणार आहेत त्या बोलणाऱ्यांची सुद्धा उत्तम तयारी झालेली असली पाहिजे असा स्वामीजींचा कटाक्ष होता. पण स्वामीजींना तू काय लिहिलंयस तू काय लिहिलंयस हे बघण्या इतपत वेळही नव्हता आणि त्यांचं वयही त्यापेक्षा त्यावेळेला जास्त होतं. त्यामुळे ते सगळं काम मकरंदात बघायचे. कोण निवेदन करणार आहे ते ठरलेलं असायचं, काय निवेदन करणार आहे त्याच्याविषयी त्यांच्याशी बोलणं झालेलं असायचं, कुठली ओवी निवडायची, दोन चार ओव्या निवडून स्वामीजींना दाखवायच्या. मग स्वामी सांगायचे परिसंता सवे वसता योगज्ञानी पैसता ही ओवी तुम्ही घ्या. मग ती ओवी घेतली की मग त्याच्यावर कुणी काय काय बोलायचं हे ठरलेलं असायचं. इतक्या अगदी मायक्रो स्केल पर्यंत अगदी सूक्ष्मतेपर्यंत त्या कार्यक्रमाचा विचार झालेला असल्यामुळे तो कार्यक्रम उत्तमच व्हायचा, तो कार्यक्रम वठायचाच, तो कार्यक्रम पकडच घ्यायचा. आणि ह्याचं स्वामीजींना खूप कौतुक होतं. उत्तम कार्यक्रम झाला की स्वामीजींना खूप आनंद व्हायचा. त्यांच्या डोळ्यापुढे जी कल्पना होती त्या कल्पनेनुसार तो कार्यक्रम व्हायचा. ह्याला जे नेतृत्व लागतं ते नेतृत्व मकरंदनाथांनी अतिशय उत्तम पद्धतीने पहिल्यापासून सांभाळलं. नेतृत्व करतो असं न म्हणता ते सांभाळलं. म्हणजे मी नेतृत्व करणारा तुमचा नेता आहे आणि तुम्ही माझे फॉलोअर्स आहात असं त्यांनी कधी चुकूनही भाव उत्पन्न केला नाही. त्यांच्या मनातही तो नव्हता.
मला एक आठवतं की जेव्हा कार्यक्रम लिहायचो त्यावेळेला पहिला ज्या प्रार्थना 7 ते 7:05, त्यानंतर निवेदन 7:05 ते 7:10 असं असायचं. स्वामीजी म्हणले 7 ते 7:05 बरोबर आहे पण 7:05 ते 7:10 बरोबर नाही, 7:06 ते 7:10, कारण 5वा मिनिट गेलेला आहे. तुम्हाला जेव्हा चेंज ओव्हर जो लागेल तो 1 मिनिट लागणार आहे. पुढचा कार्यक्रम 7:06 ते 7:10 असं झालं. आता एक थोडं शेवटाकडे येतोय तर स्वामींचा सहवास तुला जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त 30 वर्ष जवळजवळ लाभला आणि अजूनही तुला तो मिळतोय. हा जो आता तुला जो भाग्यलोभ योग जो काय तुला लाभलाय तर तुला काय वाटतं आज?
याचं उत्तर मात्र अवघड आहे. आपल्याला भाग्य आहे पण त्या भाग्याबरोबर मला ते जास्त नम्रच व्हावंसं वाटतं या भाग्याच्या बाबतीत. कारण जशा पद्धतीने या भाग्याचा फायदा उठवायला पाहिजे, जशा पद्धतीने या भाग्याचा आपल्या जीवनावर पगडा उमटवायला पाहिजे तशा पद्धतीने मला जमलंय असं खरं म्हणजे वाटत नाही. आणि मी हे विनय वगैरे म्हणून सांगत नाही, मी प्रांजळपणे सांगतो की आपण एखाद्या थोर व्यक्तीच्या सहवासात जेव्हा राहतो तर तेव्हा आपण आपली प्रकृती घेऊन तिथे राहत असतो आणि आपल्या प्रकृतीचे खूप अडथळे त्या सहवासामध्ये नेहमी येत असतात. आमच्यामध्ये मित्रत्वाचे संबंध खूप होते, अगदी सुरुवातीपासून खूप प्रेमाचे संबंध. त्यांच्या संघटना कौशल्याचा तो एक अजून एक पैलू आहे की त्यांचे खूप प्रत्येकाशी प्रेमाचे वैयक्तिक संबंध होते आणि ते वैयक्तिक म्हणजे त्याच्या घरच्यांपर्यंत होते. म्हणजे जसं गजाननच्या घरी ते परवानगी काढायला गेले आळंदीसाठीची तसं ते प्रत्येकाच्या घरी गेलेले होते कुठल्या ना कुठल्या संदर्भामध्ये. त्यामुळे खूप सर्वांशी त्यांचा लोभ उत्पन्न झालेला होता, मित्रत्वाचे संबंध होते. तसे माझे सुद्धा त्यांच्याशी खूप मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. माझ्याशी मैत्री करण्यासाठी त्यांनी ते प्रत्येकाशी मैत्री करताना ते त्याच्याशी बरोबर एक त्यांचा एक दुवा निर्माण करायचं, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. पुन्हा जरा मागे येतोय, म्हणजे आता मला जर का भेटले तर मला त्यावेळेला संघाच्या शाखेत जायचं आणि त्याच्या संघाशी संबंधित ज्या सगळ्या संघटना होत्या त्यांचं खूप आकर्षण होतं. तर त्यांनी मला सांगितलं की मी सुद्धा जात होतो, मी आणीबाणीत जेलमध्ये गेलो होतो आणि मला अजूनही मी यांच्याशी दुरान्वयाने या संघटनेशी संबंधित आहे असं झाल्यावर आमच्यात एकदम जवळीक निर्माण झाली. एखादी व्यक्ती भेटली तर ती बारामतीची असेल तर ते बारामतीत मी होतो आणि बारामतीच्या अगदी जवळच्या ओळखी असे त्यांच्या ते काढायचे. थोडक्यात सांगायची पद्धत अशी की एक बाळकडूच जे संघटना चातुर्याचं जे आहे ते त्यांच्यामध्ये होतं, तसं त्यांनी आपल्या इथे येणाऱ्या प्रत्येकाशी खूप जवळचे मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केलेले होते. मला आठवतं की राजीव भवाळकर आणि त्याची पत्नी सुषमा, तर त्यांना त्यांचं आम्ही केंद्रात याच्या आधीच विवाह झालेला होता, स्वामींनीच त्यांचं लग्न लावलेलं होतं आणि त्यांना मुलगी सुद्धा झालेली होती, छोटीशी माधवी. आता तिला छोटीशी नाही म्हणतात, तिच्या मुली सुद्धा आता मोठ्या झाल्या, तर ती तेव्हा अगदी छोटी असायची. तर मला आठवतं की मकरंदनाथ तिला आपल्या घरी घेऊन जायचे आणि चल मायाबरोबर, तर ती जायची आणि ती त्यांच्या घरीच रात्री झोपायची.
मला आठवतं ती फक्त त्यांच्याजवळ जायची, बाकी कोणाकडे माधवी कधी गेली नाही.
बाकी कोणी एवढे प्रेमाने बोलवलंही नसेल तिला. अशा रीतीने त्यांचं एक असे प्रत्येकाशी खूप हार्दिक तिचे एक संबंध निर्माण झाले, तसेच माझ्याबरोबर सुद्धा असे मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. मित्रत्वाचे संबंध जेव्हा निर्माण होतात तेव्हा एक त्याच्यामध्ये एक अंतर्भूत धोका असतो. तो धोका असा असतो की तुम्ही उपमर्द करण्याची खूप शक्यता त्याच्यामध्ये निर्माण होते, तुम्ही त्याच्यामध्ये अरोगन्स तुमच्यामध्ये निर्माण होण्याची खूप शक्यता असते. आणि तसं माझ्याकडनं निश्चित अनेक वेळा झालेलं आहे, हे मला सुद्धा आता आठवतंय, दिसतायत डोळ्यासमोर असे प्रसंग माझ्या वर्तनाचे. त्यामुळे जी एक तरलता पाहिजे अशा व्यक्तीच्या संपर्कात येत असताना, तर ती तरलता मला म्हणावी तेवढी त्यावेळेला तर नव्हती, आता सुद्धा जेवढी असायला पाहिजे तेवढी आहे का नाही याबद्दल मी पूर्णपणे साशंक आहे. पण ही निश्चित माझ्यासाठी एक स्वामीजींची कृपा आहे असं मी समजतो. स्वामी माधवनाथांच्या कडे मी आलो मिलिंद वाटवेमुळे, मी त्याचे उपकार कायम मानतो. त्याच्या तो त्यांनी आणलं नसतं तर मी कधी स्वामींकडे आलोच नसतो. परंतु त्याच्यानंतर संपूर्ण जो माझा विचारांचा किंवा बुद्धीचा जो काय प्रवास झाला तो सगळा मकरंदनाथांच्या सहवासातच झाला असं मला वाटतं. आणि हे आता भाग्य आहे, पण हे भाग्य म्हणून मी फार छाती काढून हिंडू शकत नाही, कारण या भाग्याच्या अलीकडे कितीतरी ठिकाणी माझ्या इग्नोरन्समुळे, माझ्यामध्ये असलेली जी एक असंवेदना क्षमता होती त्याच्यामुळे मी बऱ्याचशा गोष्टी घालवलेल्या सुद्धा आहेत. बऱ्याचशा ज्या घटना मी ग्रहण करण्याची गरज होती, बरेचसे भाव जे ग्रहण करण्याची गरज होती ते माझ्याकडून झालेले नाहीत याची मला कल्पना निश्चित आहे. पण हे सगळं जाऊन या सगळ्याची गोळाबेरीत जर काढली तर माझ्या जीवनाची समृद्धी निश्चित झाली हे मी अगदी विश्वासाने आपल्या सगळ्यांना सांगू शकतो की माझं जीवन समृद्ध झालं. समृद्धी आता किती होणार कशी होणार ज्याच्या त्याच्या कुवतीवर अवलंबून असते. संत द्यायला तयार असतात, आपण घ्यायला किती तयार असतो याच्यावर ते अवलंबून असतं. पण मला असं हे निश्चित माझं भाग्य वाटतं की मला त्यांच्या सहवासात खूप वेळ राहायला मिळालं. खरं काही कारण नसताना त्यांनी आपल्या जवळ मला ठेवलं असं म्हटलं तरी चालेल. आणि अजूनही मला त्यांच्या सहवासात राहायला मिळतं कामाच्या निमित्ताने, हे मी माझं मोठं भाग्य आणि माझ्यावर असलेली स्वामीजींची कृपा असंच समजतो.
खरोखर स्वामींचा जो सहवास आपल्याला मिळतो ते आपलं परम भाग्य आहे. या भाग्याचा हेवा स्वामीजी म्हणायचे, मोठे स्वामीजी म्हणायचे की हे काय भाग्य आहे ते तुम्हाला आता कळणार नाही. खरोखर या भाग्याचा हेवा हा ज्यांना हे भाग्य मिळालं नाही ती लोक निश्चितच करत असणार. असंच हा स्वामींचा सहवास आपल्याला अखंड मिळत जावो. त्यांच्या सहवासातनं जसं आता मिलिंददादा म्हणले की ज्या तरलतेने आपले भाव ग्रहण करायला पाहिजे तसे भाव आपण ग्रहण करू आणि या परमार्थाच्या वाटचालीवरनं आपण जलद गतीने चालत राहू. खरं म्हणलं हो ते म्हणजे एक मिनिट काय, अजून पाच मिनिटं बोललात तरी चालेल.
याचा हेवा आपण करू नका असं मला वाटतं, कारण ही हेवा करण्यासारखी घटना नाही. याच्यातून मला असं लक्षात येतं की मकरंदनाथांच्या सहवासात आज प्रथम आलेली जी व्यक्ती असेल किंवा काल आलेली असेल किंवा मागच्या वर्षी आलेली असेल किंवा त्याच्या मागच्या वर्षी आलेली असेल, तर प्रत्येकाला तेवढीच सुसंधी आज सुद्धा प्राप्त झालेली आहे. मला हे सांगायचा मी प्रयत्न असं करतोय की त्यांच्याबरोबर राहायला मिळालं म्हणून अशी काही आउटस्टँडिंग गोष्ट मी समजायला नकोय, कदाचित मी माझ्यासाठीच तुम्हाला सांगत असेन, परंतु ही तशी घटना नाही. स्वामीजींच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्याबरोबर अगदी जवळ राहूनच काम केल्याने सगळ्या गोष्टी समजतील असं सुद्धा धरायचं कारण नाही. आपण आता ज्या क्षणी त्यांच्या सहवासात आलेले आहोत, जेव्हा आलेले आहोत, जसे आलेले आहोत, तिथून आपण कितीतरी चांगले चांगले गुण ग्रहण करू शकतो, कितीतरी चांगल्या चांगल्या आध्यात्मिक प्रेरणा आपण त्यांच्यापासून ग्रहण करू शकतो. आणि तसं जर का आपण केलं, म्हणजे माझ्यासकट सगळ्यांनी, तर आपल्या जीवाचं खरं कल्याण आहे. स्वामी माधवनाथांच्या सुद्धा सहवासात राहण्याचा थोडाफार मला योग आला आणि त्यांच्या पाठोपाठ स्वामी मकरंदनाथांबरोबर सुद्धा मी राहिलो, तर त्याच्यातनं मला आता असंच जाणवतं की स्वामीजींचा जो सहवास आहे, त्या सहवासापेक्षा सुद्धा स्वामीजी जे आपल्याला सांगत असतात, स्वामीजींकडनं जे प्रबोधन आपल्याला होत असतं, त्या प्रबोधनाच्या सहवासात जर का आपण राहिलो तर आपण हार्दिकतेने त्यांच्या बरोबर खूप राहू शकतो. तुम्ही शरीराने त्यांच्या बरोबर राहण्याला अत्यंत मर्यादा आहेत, खूप मर्यादा आहेत, पण या सगळ्या मर्यादांना उल्लंघून जाऊन आपण केवळ हार्दिकतेने ते जे सांगतात त्याचा नीट आकलन करून घेऊन, ते जे सांगतात त्या एका विशिष्ट तरलतेने आपण सुद्धा त्याचं ग्रहण करून घेऊन जर का राहिलो, आपल्या जीवनावर त्याचा प्रकाश वारंवार पाडत राहिलो, आपल्या जीवनाशी ते वारंवार जोडत राहिलो, तर मला असं वाटतं की सगळ्यांना हा योग प्राप्त होऊ शकतो. सगळ्यांच्या जीवनात अशा रीतीने हा भाग्य, ज्याचं हेवा म्हणलाच म्हणून तो शब्द मला जरा नको वाटला, कारण हेवा करण्यासारखं हे नाही, याच्यात मी जास्त नम्र होण्यासारखी परिस्थिती आहे आणि सगळ्यांना सुद्धा याची प्राप्ती होऊ शकते. आपलं ग्रहण क्षमता काय आहे त्याच्यावर अवलंबून आहे. कदाचित माझी ग्रहण क्षमता मर्यादित असल्यामुळे जास्त मला राहायला लागलं, स्वामीजींनी ठेवलं असं आपण म्हणू, पण ज्याची ग्रहण शक्ती खूप तीव्र आहे आणि ती केवळ प्रेमाने वाढू शकते, ती केवळ समर्पणाने वाढू शकते, त्याच्यासाठी खूप क्वालिफिकेशन असण्याची गरज नाहीये, त्याच्यासाठी फक्त हृदयातलं प्रेम एवढंच एक क्वालिफिकेशन आहे असलंच तर. तर ते जर का असेल तर प्रत्येकाचं जीवन, कमी सहवास जरी त्यांचा लाभला तर केवळ हृदयाच्या नात्यामुळे, हार्दिकतेमुळे निश्चित जीवन उजळून जाऊ शकतं असं मला वाटतं.
अजून प्रश्न आहेत पण आता आपली वेळ संपलेली आहे. आपण असाच कार्यक्रम परत कधीतरी करूया आणि आपण या स्वामीजींच्या सहवासाचा आनंद घेऊया. हरिओम. याच्यानंतर आपण एक अभंग ऐकणार आहोत, सद्भक्त अभिजित धोंडपळे यांच्याकडनं ऐकणार आहोत.
बरवाहो हरि बरवाहो, बरवाहो हरि बरवाहो, गोविंद गोपाळ गुण गरुवाहो, गोविंद गोपाळ गुण गरुवाहो, सावळावो हरि सावळावो, सावळावो हरि सावळावो, मदन मोहन कान्हो गोवळावो, मदन मोहन कान्हो गोवळावो, बरवाहो हरि बरवाहो, बरवाहो हरि बरवाहो, गोविंद गोपाळ गुण गरुवाहो, गोविंद गोपाळ गुण गरुवाहो, पाहतावो हरी पाहतावो पाहतावो हरी पाहतावो ध्यान लागले या चित्तावो ध्यान लागले या चित्तावो बरवाहो हरी बरवाहो बरवाहो हरी बरवाहो गोविंद गोपाल गुण गरुवाहो गोविंद गोपाल गुण गरुवाहो पढ़िए वो हरी पढ़िए वो पढ़िए वो हरी पढ़िए वो बाप रखुमा देवी वरु घड़िए वो हरी बाप रखुमा देवी वरु घड़िए वो बरवाहो हरी बरवाहो गोविंद गोपाल गुण गरुवाहो सावळावो हरी सावळावो मदन मोहन कान्हो गोवळावो बरवाहो हरी बरवाहो गोविंद गोपाल गुण गरुवाहो गोविंद गोपाल गुण गरुवाहो गोविंद गोपाल गुण गरुवाहो
अतिशय गोड असा अभंग अभिजीतने आता आपल्याला सांगितला. यानंतर स्वामीजींना सद्भक्त सौभाग्यवती सुशीला व श्रीयुत गोपीकृष्ण हे हार व औक्षण करतील. मातोश्री मधुराताईंनाही आता सौभाग्यवती सुशीला औक्षण करतील. यानंतर परमपूजनीय स्वामीजींनी आपल्याला आशीर्वचन द्यावे अशी आपण त्यांना प्रार्थना करूया.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आज 22 में माझ्या वयाला 54 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि मी 55व्या वर्षामध्ये पदार्पण केल्याबद्दल आपल्या सगळ्यांना झालेल्या आनंदामुळं हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळं हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. वयाच्या एक एक दशा आपण ओलांडतो आहोत असं जाणवतं. त्याच्यामध्ये मुख्यतः बालपण, तारुण्याचा काळ, मध्यम वयाचा काळ आणि वृद्धापकाळ, ज्याला ज्येष्ठता असं देखील म्हणतात तसा काळ, असे भाग पडत असावेत. त्याच्यात 54 पूर्ण आणि 55 चालू किंवा 55 वर्षात पदार्पण म्हणजे कोणता काळ? मुकुत्र. स्वामीजी कालिदासाचं एक वचन सांगत असत की मरणम प्रकृती ही शरीरिणाम, जीवितम विकृती उच्चते बुधे. हे बुद्धिमान लोक मरण ही प्रकृती असं धरतात, स्वाभाविक आणि निश्चित घडणारी गोष्ट म्हणून, आणि जीवन ही विकृती मानतात. क्षणमप्यवतिष्ठते यदि जंतुः ननु लाभवानसौ. आणि एखादी व्यक्ती क्षणभर देखील जर जिवंत राहिली तर त्याच्यासारखा लाभ नाही. गंमत अशी आहे की कितीही जगलं तरी क्षणासारखं वाटत, अशी गंमत आहे. ययातीच्या गोष्टीमध्ये तर तो 100 वर्ष जगला आणि मृत्यू त्याला न्यायला आला तर त्याला असं वाटलं की इतक्यात कसं काय, त्याच्या 100 राण्या होत्या, त्याला 100 पुत्र होते. त्यांनी मृत्यू जवळ नाखुशी व्यक्त केली जाण्याबद्दल, मृत्यू बरोबर येण्याबद्दल, अशी गोष्ट आपण ऐकतो. त्याला असं वाटलं की आत्ता तर कुठं भोग सुरू झाले, तोपर्यंत जायचं म्हणजे काय. असं म्हणतात की कोणालाही न दिलेली अशी सवड किंवा सवलत मृत्यूनी ययातीला दिली आणि असं विचारलं की तुझ्या ऐवजी कोणाला तरी जरी सांगितलंस तरी देखील तुझ्या घरातल्या मी घेऊन जायला तयार आहे, त्याचं आयुष्य तुला मिळेल. त्यामुळे ययातीला असं वाटायला लागलं की माझे मुलगे आहेत, माझ्याकरता त्याग करायला त्यांना काय हरकत आहे. त्याचा सगळ्यात मोठा मुलगा 80 वर्षांचा होता. तो म्हणाला, जेव्हा 100 वर्षाच्या वडिलांचं भोगून पूर्ण होत नाही तर माझं तर जीवन आत्ता आत्ता चालू झालेलं आहे, माझ्या तुलनेने तर हे जास्त जगलेत, तर मी काही यायला तयार नाही. आणि असं क्रमानी उलट्या क्रमानी येत येत त्याचा सर्वात धाकटा मुलगा 16 वर्षांचा होता, तो असं म्हणाला की 100 वर्षाच्या वडिलांना अजून आपले भोग पुरे झाले असं वाटत नाही, 80 वर्षाच्या आपल्या वडील बंधूंना जर असं वाटत नाही तर इथले भोगच तसे आहेत की जे पुरे होतात असं वाटत नाही, मी यायला तयार आहे. आणि तो यमाबरोबर गेला, ययातीला परत पुढचं 100 वर्ष एक्सटेन्शन मिळालं. असा ययाती 1000 वर्ष जगला. तर 54 पूर्ण आणि 55 चालू म्हणजे काय, अर्ध्या क्षणासारखंच मला वाटतं आहे. खरंच प्रत्येकाला स्वामीजी म्हणत असत की क्षणभर जगल्यासारखं वाटत. एखादा चलचित्रपट जसा संपावा तसा आत्ता आत्ता आपण लहान होतो, तरुण होतो, सगळं जीवन पटकन डोळ्यासमोरून तरळून जात. मोठ्या झालेल्या व्यक्तीला देखील बाकीचे सगळे त्याला मानत असतात हा मोठा झाला, पण तो आपल्या स्वतःला मोठा तशा तऱ्हेने मानतच नाही. खूप जगलो अशी भावना त्याच्या मनामध्ये नसते, मी त्याला उणे नाही. मला विलासदादांनी एक पुस्तक दिलं तर दोस्त हो नावाचं, भाऊसाहेब पाटणकरांचं. त्याच्यातला एक शेर मी विलासला म्हणलं तर की कधी ना कधी तरी मी वाचीन याच्यातलं, तर मृत्यूवर लिहिलेला भाऊसाहेब पाटणकरांचा शेर. एकदा मेल्यावरी मी परतुनी आलो घरी, तेच होते दार आणि तीच होती ओसरी. होती तिथे तसबीर माझी भिंतीवरी त्या टांगली, खूप होती धूळ आणि कसर होती लागली. द्रवलो तिला पाहून होती शेवटी माझीच ती, दिसली मला पण आज माझ्या प्रेताहुनी निस्तेज ती. बोलली की हीच का माझ्यावरी माया तुझी, गेलासना टाकून होती प्रत्यक्ष जी छाया तुझी. बोलली हेही तुला का सांगावयाला लागते, मेल्यावरी जगण्यास वेड्या खूप कीर्ती लागते. होऊनी स्वार्थांध नुसत्ता कैसा तरी जगलास तू, आहेस का केला कुठे जगण्याविना पुरुषार्थ तू. समजली आता तरी ना आपुली स्वतःची पायरी, समजले ना काय मिळते नुसती करो न शायरी. ओशाळलो ऐकून नेली तसबीर मी ती उचलुनी, सांगतो याची तिथे चर्चा ही ना केली कुणी. जन पळ भर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय काय. भारत आंब्यांची कविता. तुम्ही म्हणाल की वाढदिवसाच्या दिवशी हे काय आरंभलेलं आहे. आपण जे जगतो ते आपलं जगणं काय काय किमतीचं आहे हे खरंच पाहणं गरजेचं आहे. प्रत्यही प्रत्यवेक्षेदं नरश्चरित मानवः किमनु वे पशुभिः तुल्यः किमनु सत्पुरुषैः इति. माझं जीवन पशुतुल्य आहे का सत्पुरुषासारखं चाललेलं आहे हे नेहमी नेहमी तपासून पाहावं. आपण देह असं जर आपल्याला समजलं, असा जर आपला बोध असेल, ज्याला अबोध देखील म्हणतात, तर हा देह असाच टिकावा अशी इच्छा धरणं हे क्रमप्राप्त आहे, नेहमीच घडत असतं. देह बदलतो हे समजून देखील न समजल्यासारखे आपण वागतो. आपला देह मोठा होतो, आपण मोठे होतो, वार्धक्याकडे झुकतो, देह नाशिवंत. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. माशीला पंख फडफडावायला जेवढा वेळ लागत नाही तेवढ्या वेळात देहातून सुटून जातो. या देहाची हे दशा आणि आत्मा तो येथ ऐसा पै नित्य सिद्ध आपैसा अनादिपणे. देहाच्या बुडाशी असणारं आत्मतत्व आपण लक्षात घ्यावं. ते आत्मतत्व मात्र नित्य आहे, ते सिद्ध आहे, म्हणजे परिपूर्णच आहे. जसं पाक असिद्ध असतो आणि मग नंतर पक्वान्न सिद्ध होतं, तसं नाही, ते पहिल्यापासूनच सिद्ध आहे आणि तो सहज आहे. सहज भावानी तो आहेच आहे, तो अनुत्पन्न आहे, अनादि असा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सकळूना निष्कळू अक्रिय ना क्रियाशीळू कृशना स्थूळू निर्गुणपणे. आत्म्याचं जे वर्णन आहे तो कृश आणि स्थूळ ही देहाची बाजू झाली, आत्मा कृश आणि स्थूळ नसतो. आत्म्याला कोणत्याही संपूर्णता अथवा वेगवेगळ्या कला अशा प्रकारचा कोणताही भाव नसतो, तो क्रियारहित अथवा क्रियाशील नसतो, तो कोणत्याही क्रियेचा प्रेरक देखील नसतो. खरं तर त्याच्या अधिष्ठानावर क्रिया होतात इतकंच. तो निर्गुण आहे. खरं म्हणजे आत्म्याचं जे वर्णन आहे ते वर्णन तो हृदयस्थ आहे. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू मिगा. आत्मा हा परमात्माच आहे. अशा प्रकारे अंतर्यामीचा आत्माच खरं म्हणजे ईश्वर आहे अथवा परमात्मा आहे. आणि त्याचं जे आपल्याला सहज मी मी असं स्फुरण आहे, ते अहम स्फुरण हे वस्तुत ईश्वराचंच, ईश्वराचीच ओळख आहे. आपल्याला मात्र त्या अहम स्फुरणाच्या योगाने मी म्हणजे देह असं भासतं, भ्रम झाल्यासारखं भासतं. त्यामुळं खरं म्हणजे आपल्या आत्म्याचं स्वरूप अविनाशी पण देह अविनाशी असावा असं वाटतं. कारण आपण अविनाशी असा कळत न कळत बोध प्रत्येकाला असतो, पण तो आत्म्याच्या अंगाने न घेता देहाच्या अंगाने असावा असं वाटतं. म्हणून देह जाऊ नये असं वाटतं. आपण आपल्याला देह समजत असल्यामुळं देहाच्या जन्मण्याने दुःख आणि देहाच्या जन्मण्याने सुख आणि मरण्याने दुःख आणि देहाच्या वर्धापनाचं देखील आपल्याला त्यामुळेच कौतुकही वाटतच वाटत. छांदोग्य उपनिषद म्हणतं की यो वै भूमातत् सुखम, जो विशाल आहे म्हणजे विशाल बोध स्वरूप आहे म्हणजे आत्मा आहे, की जो खरा म्हणजे परमात्मा, पण देहाच्या सापेक्ष त्याला आत्मा असं म्हटलं, अशा भूमाच्या जो बोधात असतो त्या बोधामध्येच सुख आहे. नाल्पे सुखम असती अल्पामध्ये सुख नाही, भूमैव सुखम, भूमा हेच सुख आहे. भूमात्वेव विजिज्ञासितव्य इति, त्यामुळे भूमा जाणावा, आत्मा जाणावा, त्याचं आलंबन धरावं, त्याचं अनुसंधान करावं. अर्थात आत्मदेश आत्मादेश इव, हेच आत्म्याच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आत्मैव अधस्तात, आत्माच सर्वत्र व्यापून राहिलेला आहे, तोच खाली आहे. आत्मा उपरिष्ठात, आत्माच वर देखील आहे. आत्मा पश्चात, आत्मा पुरस्तात, आत्मा दक्षिणत चोत्तरेण, तो सर्व बाजूनी आहे, तो पाठीमाग पुढे उजवीकडे डावीकडे सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे. आत्मैव इव सर्वमिदी, आत्मैव इदम सर्वमिती, आणि आत्माच हे सर्व झालेलं आहे. हे सर्व याचा अर्थ आपल्याला इथं दिसतं ते सर्व त्या व्यक्ती नसून त्या व्यक्तींच्या अंतर्यामी शुद्ध चेतनाच पाहावी, तोच आपल्या सर्वत्र आहे. तुमच्या डावीकडे तोच आहे आणि उजवीकडे तोच आहे, तुमच्या खाली आणि वर देखील तोच आहे, कारण वर मजला आहे बरं का, आणि खाली देखील एखाद्याला लोक बसले असतील. सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी देखील तोच आहे. सवा एष एवं पश्यन, एव मन्वानहा, एवं विजानन, आत्मरती, आत्मक्रीडा, आत्मानंदहा, सस्वरांग भवती, तोच हा असे पाहणारा, असं चिंतणारा, असं जाणणारा, आत्म्यात रमणारा, आत्म्यात खेळणारा, आत्मक्रीड, आत्म्यात आनंद अनुभवणारा, असा स्वतंत्र होतो. मला असं वाटतं की स्वामीजींकडे आल्यानंतर जीवनाला अशा प्रकारे आत्म्यात रमणारा, आत्म्यात खेळणारा, आत्म्यात आनंद अनुभवणारा असा स्वतंत्र व्हावं असं उद्दिष्ट, जीवनाचं उद्दिष्ट स्वामीजींनी डोळ्यासमोर ठेवलं. जे देहाचं जीवन आहे ते देह असेपर्यंत राहणारच आहे, पण जोपर्यंत देह आहे तोपर्यंत हा बोध प्राप्त करून घेण्याची एक संधी आहे, सुसंधी आहे, म्हणून वाढदिवसाला देखील महत्व आहे. ही संधी आपल्याला लाभलेली आहे या देहात येऊन, आणि हा बोध मिळवण्याचा मी प्रयत्न मात्र निश्चित करतो आहे. असं करता करता हळूहळू माझं जीवन बोधाकडे चाललेलं आहे असं वाटतं. मात्र आपण परिपूर्ण झालो किंवा आपण ती प्राप्ती गाठली अशा प्रकारचा भाव माझ्या ठिकाणी नाही. माझ्याबाबत प्रांजळपणाने जर सांगायचं झालं तर या बोधाचा अभ्यास करणं मला आवडतं, आणि या बोधात मी नेहमीच असणारा आहे का याचं उत्तर मी प्रयत्न करणारा असावा, आपण निरंतर प्रयत्न करणारे असावे असं द्यायला मला आवडेल. त्यामुळे आपण प्राप्ती गाठली अशा विचारात किंवा अशा भ्रमामध्ये राहावंसं वाटत नाही. मला आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं आहे, सर्वांना बरोबर घेऊन चालावं अशी इच्छा प्रेरणा माझ्या ठिकाणी निश्चितपणाने आहे. ही प्रेरणा किंवा इच्छा ही विशेष करून स्वामीजींनी मला काम करायला सांगितलं तेव्हापासून निर्माण झाली. त्याच्या आधी देखील ही प्रेरणा माझ्या ठिकाणी होती. पण त्यात शिकवण्याचा भाग खरंच नव्हता. मिलिंदादांनी आता सांगितलं तसं शिकवण्याचा किंवा श्रेष्ठतेचा भाव असा नव्हता. पण सर्वेपी सुखी नसंतु सर्वे संतु निरामया, सर्वांनी मिळून चालावं असं खरंच वाटत असे. सर्वांनी मिळून चालण्यात फार कसरत आहे, एकट्याने चालण्यात विशेष कसरत नाही. पण एकट्याने चालणं देखील अवघडच आहे, कारण एकटा असला तरी स्वतःची प्रकृती बरोबर असणारच, त्याच्यात मोठी कसरत आहे. आपली प्रकृती फार मोठी धड आणि स्वतःला अनुकूल या ध्येयाला किंवा बोधाला अनुकूल असेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे तीही कसरत आहेच आहे. पण जर एका प्रकृतीबरोबर कसरत करायची असेल तर अनेक प्रकृतींबरोबर देखील कसरत करायला काहीच प्रत्यवाय नाही, काहीच अडचण नाही असं मला वाटत राहिलं. प्रत्येकाची प्रकृती भिन्न, प्रत्येकाची परिस्थिती भिन्न, प्रत्येकाची प्रेरणा भिन्न, प्रत्येकाचे संस्कार भिन्न, प्रत्येकाचं व्यक्तिमत्व भिन्न, प्रत्येकाचं शिक्षण भिन्न. सर्वांना बरोबर घेऊन जर जायचं असेल तर याच्यातून मार्ग काढायला लागेलच लागेल. नेतृत्वाबद्दल गजानन दादांनी मिलिंद दादांना प्रश्न विचारला. नेतृत्वाचं फार डोक्यात कधीही नव्हतं, मात्र आपलं सर्वांबरोबर जमलं पाहिजे असा संकल्प निश्चित होता. जो समोरचा आहे तो सुहृदच आहे अशा भावनेनेच त्याच्याकडे पाहायचं असा संकल्प मात्र निश्चित होता. हा आपला आहे अशा विश्वासाने त्याच्याशी वर्तन ठेवायचं असा संकल्प निश्चित होता. लोकसंग्रहाच्या वेळेला आपल्या ज्ञानाची आपल्या बोधाची परीक्षा होत असते. ज्याचं कोणाचं दुसऱ्याशी खटकतं तर त्याचं आपल्या बोधाशी खटकत असतं, आपल्या ज्ञानाशी खटकत असतं. दुसरा हा निमित्त असतो. जेव्हा कोणी कोणाला दोष देतो अथवा त्याच्याशी जमत नाही असं म्हणतो तेव्हा त्याचं स्वतःच्या आतल्या बोधाशी जमत नसतं. व्यापकाकडे पाहण्याला त्याला अडचण येते आहे असा त्याचा अर्थ असतो. बाहेरची प्रकृती उघड उघड वेगळीच असणार आहे. असं असल्यामुळं कितीतरी काळापासून माझा प्रयत्न असा आहे की कामाकरता कार्याकरता सर्व सारखे, कोणालाही कधीही वगळायचं असा अथवा अधिक जास्त करायचं जवळ करायचं अशा प्रकारचा भाव मी कधीही धरल्याचं आठवत नाही. निष्पक्षपाती वर्तन हे फार जरुरीचं असतं. याला घरातले देखील अपवाद नसावेत. दया करण्याचे पुत्रासी तेची दासा आणि दासी, याचा अर्थ घरातल्या पुत्रावर फार मोठी दया करतो आणि तीच दास आणि दासांवर असते असं मी कधी घेतला नाही. जर दयाच करायची असेल तर सर्वांवर सारखी, पुत्रावर विशेष दया, पुत्राचं अधिक ऐकायचं अथवा पत्नीचं अधिक ऐकायचं आणि एखादा साधक आहे त्याचं त्या मनाने कमी ऐकायचं. कामाच्या बाबत आणि बोधाच्या बाबत तर कोणाचंच ऐकायचं नाही, मनाचं ऐकायचं. आणि माझं मन हे सांगत गेलं की सर्व सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या प्रभूला प्रामाणिकपणाने साथ घातली पाहिजे, हात मारली पाहिजे. माझ्या एकूण निरीक्षणातून लोकसंग्रहाचा आडाखा, गेली 35 वर्ष मी तसा बांधतच आलेलो आहे, जसं लक्षात आलं की स्वामीजींच्या ठिकाणी जाणून काम करणारी कोणीतरी व्यक्ती हवी, नाहीतर मी असा नव्हतो. फार लोकांत करण्याची माझी प्रवृत्ती नव्हती, पण स्वामीजींच्या जवळ संघटन नावाची कोणतीच वस्तू नव्हती. त्यांचं काम एक खांबी तंबू जसा असावा तसं चाललेलं होतं. त्या कार्यामध्ये जर सेवक म्हणून राहायचं असेल तर केवळ स्वतः सेवा करणं देखील नाही, तर स्वतः सेवा करून आपल्यासारखे कोणी मिळवणं गरजेचं आहे असं वाटायला लागलं. आणि म्हणून मी जे काही केलं त्याला आता संघटन असं म्हटलं जात. लोकसंग्रहामध्ये आपली अशी कल्पना असते की आपण लोकांना परीक्षित असतो, परीक्षा घेत असतो, पण त्याच्यातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाची परीक्षा घेत असते. हे काम अव्याहत एकमेकांकडून चाललेलं असतं. त्यामुळं आपलंही परीक्षण केलं जातं आहे हे ज्याला समजत नाही त्याची गफलत होण्याची शक्यता असते. तो भ्रमाने कुठं 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 जाईल सांगता येत नाही, स्वतःविषयी काय कल्पना करून घेईल काही सांगता येत नाही. मी तसंही पाहिलं तर स्वामीजींच्या रूपाने उत्तम लोकसंग्राहक अशी व्यक्ती जरूर पाहिली. त्यांच्या ठिकाणी लोकसंग्रहाची अथवा संघटनाची विशेष प्रेरणा होती की नव्हती, त्यांनी संघटनेकरता विशेष प्रयत्न केले नाहीत हे जरी खरं असलं तरी देखील आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर त्यांनी जे प्रेम केलं त्यांच्या ठिकाणी आपपर नव्हतं, स्वार्थ नव्हता. धूर्त आडाखे बांधून स्वतः कसं पुढे जायचं अशा प्रकारची कुठली भावना त्यांच्या ठिकाणी तर शक्यच नाही, नव्हतीच नव्हती. त्यांच्या ठिकाणी निष्काम आणि निरपेक्ष असं प्रेम मात्र खूप होत. मी असं पाहतो की त्यांच्यासारखं जीवन जगायला अजून खूप प्रयत्न करणं गरजेचं आहे. आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अधिकाधिक वास्तवदर्शी तरीही प्रेम करणार असं आपलं जीवन असावं आणि ते वाढावं असं असं मला निश्चित वाटतं. निस्वार्थतेने आणि निरपेक्षतेने सर्वांच्या बरोबर वाटचाल करावी असं मात्र मला जरूर वाटत. आणि स्वामीजींकडेही हेच मागणं मी मागतो. की आत्म्यामध्येच रमणारा, आत्म्यामध्येच क्रीडा करणारा, आत्म्यामध्येच आत्मा होऊन जीवन घालवणारा असं आंतरिक जीवन असावं. आणि हे जीवन अशा रीतीने सखोलतेने मी जगावं आणि सर्वांनीही जगावं अशी कृपा त्यांनी आपल्या सर्वांवर करावी. वर्धापन दिन ही तशीही मग प्रेरणा घेणारी गोष्ट होऊ शकेल. जर अशा बेतानी आपण सर्वजण राहिलो आणि चाललो तर ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवा वहई, एकत्रित पराक्रम, एकत्रित असणं आणि जे काही आपलं जीवन आहे, भोग याचा अर्थ आपलं जीवनच, जीवनाचंच नाव भोग असं आहे, त्या जीवनात मिळणारे जे भोग आहेत तर तेही चांगले उत्तम असे पण सर्वांनी मिळून भोगूया. आणि सर्वांनी मिळून सहवीर्यं करवावहई आणि हा पराक्रम म्हणजे आपल्या स्वतःचं आत्मदर्शन आणि आपल्या बरोबर दोन चार जणांना अभिनिवेश रहित तेनी या मार्गाची ओळख करून देणं. इतपत जरी आपण केलं तरी देखील आपलं जीवन दोन चार जणांना देखील असं केल्यामुळं स्वार्थाच्या पलीकडे निश्चित राहील. आणि आत्म्याचं जीवन जगल्यामुळं देहाच्या स्वार्थाशी आपली फारकत होईल. अशा प्रकारचं जीवन आपल्याला लाभावं अशी स्वामीजींकडं, आपल्या सगळ्यांना लाभावं अशी स्वामीजींकडं मी प्रार्थना करतो. हरि ओम तत्सत्. हरि हरि.
आपला हा कार्यक्रम स्वामीजींनी, स्वामी मकरंदनाथांनी रचलेल्या एका अभंगाच्या गायनानंतर परिपूर्ण होईल. अभंग सद्भक्त श्री डॉक्टर तापकीर म्हणतील. तत्पूर्वी आपण स्वामीजींना उत्तम आयुरारोग्य लाभावं, निरामय असं आरोग्य लाभावं अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया.
गीतापूर्वी मला या गीताच्या कार्यक्रमासंबंधी थोडं बोलायचं आहे. आपल्या माहिती गेले 4-5 वर्ष स्वामीजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आग्रह करतो, मी तर त्यांना कायम आग्रह करतो की त्यांनी त्यांचं काव्य करावं आणि मी गावं. या मे महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये मला वाटतं सुनीताताईंच्याकडे पाद्यपूजा होती. स्वामीजी गाडीत बसले आणि मी त्यांना म्हटलं आपल्या 22 मला गीत म्हणायचं, पण गीत मला तुम्ही द्या. ठीक आहे म्हटले. आणि अजून एक आठवड्यामध्येच मला वाटतं स्वामीजीने गीत तयार केलं आणि कांचनताईने मला बोलावून गीताचा कागद माझ्याकडे दिला. जाता जाता मी कसं गीत म्हणावं अशा मौलिक सूचना दिल्या. त्यानंतर पुढच्या आठवड्यामध्येच स्वामीजींच्याकडे मी सरावासाठी नेहमीच्या प्रथेप्रमाणे गेलो. एक दोन वेळा सराव केल्यानंतर स्वामीजी म्हटले तर बसले गीत. मिलिंद दादा होते, पूजने मधुराताई आतमध्ये काहीतरी काम करत होत्या, आवरत होत्या. आणि स्वामीजी म्हणाले काय कस काय बसली गीत. मधुराताईने आतून आवाज दिला छान झालेला आहे. हायकोर्टाचा अप्रूव्हल मिळाले आपल्याला. असा या गीताचा थोडा सुरुवात झाली, जन्म त्यात झालाय. स्वामीजींच्या सर्व गीतांच्या मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या सद्गुरूंच्या विषयी जो उत्कट भावना आहे किती ओतप्रत भरलेली आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आजच्याही त्यांच्या वाढदिवसाला पूजनीय मकरनाथांच्या त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या विषयी जो उत्कट भाव व्यक्त केलेला आहे, एक प्रकारे आपल्या शब्द सुमनांची भावांजली त्यांनी आपल्या सद्गुरूंना अर्पित केलेली आहे, ते जे भाव आहे हे गीताच्या स्वरूपात आहेत, मी आपल्या पुढे सादर करतोय.
गुरु सी भजावे रज कण हो जावे, गुरु सी भजावे रज कण हो जावे, रूप साजी रे नितांत सुंदर, रूप साजी रे नितांत सुंदर, प्रेमळ शब्दे भाषण मधुतर, आशीर्वचने दृष्टि सुधाकर, वर्षावतन हावे रज कण हो जा, गुरु सी भजावे रज कण हो जावे, निज हृदयीचा प्रेम मंदिरी स्मृती रव गुंजन होत अंतरी, पवित्रतेची पावन मंदिरे बनुनी समर्पित भावे रज कण हो जावे, गुरु सी भजावे रज कण हो जावे, स्थिति गति मती तुझा कृपे रे, स्मृति गति मती तुझा कृपेने गंधित होनी समरसते ने, व्यापुनी जीवन तुझा चिंतने अविरत मार्ग क्रमावे रज कण हो जावे, गुरु सी बजावे रज कण हो जावे, परम दयेची अमित आठवण घडो सर्वथा अनुरेणूतून, घेता वेचुनी तेजाचे कण जीवन उजळून यावे रज कण हो जावे गुरु सी बजावे रज कण हो जावे तुझा निरंतर सेवक वावे तुझा निरंतर सेवक वावे चरणी तुझिया रमुनी असावे मकरंदासी गुरु माधवे मकरंदासी गुरु माधवे प्रेमे जवळी धरावे रजकण हो जावे गुरु सी बजावे रजकण हो जावे रजकण हो
जय परमहंस सद्गुरु स्वामी कृपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ रास की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय जय जय।